ऐकत आहात
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी विनोद कांबळी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन. माझा आणि कलाकार श्रुती बरोबर 93.5 रेड एफ एम बजाते रहो.
ऍक्शन सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मी कलाकार श्रुती. आणि खरं सांगते विनोद सर, मी ना कधी आयुष्यात बॅटिंग केली आहे, ना कधी मी बॉल कॅच करू शकले, पण आज मी प्रश्नांची बॅटिंग करणार आहे आणि आय हॅव ऑलरेडी कॅच्ड यू.
नो प्रॉब्लेम.
सो आय एम रिअली एक्सायटेड. आणि मला असं वाटतं की तुमची लाईफ ना 70 mm च्या फिल्म सारखी आहे.
70 तर कमी आहे, 100 mm वरती लावलं तर ती संपूर्ण लाईफ ची हिस्ट्री सगळं तुम्हाला कळेल त्याच्यात. कारण की खूप मोठा प्रवास आहे आणि हा प्रवास बहुतेक तुमच्या एक तासाच्या इंटरव्ह्यू मध्ये कमी पडेल.
सो मला सर्वात आधी तुम्हाला विचारायचंय की तुमचं लहानपण कसं होतं, तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं घर ते काने कोपरे, मला असं वाटतं कितीही मोठा बंगला आज घेतला तरी सुद्धा ती फट किंवा ते लपून बसण्याचं ठिकाण जे असतं ते आपण लक्षात ठेवतो. सो तुमच्या लहानपणाबद्दल आम्हाला काही सांगा.
लहानपण तर मी सांगितलं ना, एवढं सांगेन की माझा जन्म भेंडी बाजारात झालाय, जिथे मुस्लिम पॉप्युलेशन जास्त होती आणि आम्ही फक्त 3 की 4 हिंदू फॅमिली होती त्यावेळी. हो, आणि खूप अशा ह्याच्यातून आलो, कारण की भेंडी बाजारात जो माहोल होता तिकडे, माहोल तो होता तो एकदम गँगस्टर सारखा होता. तिकडून सगळे दाऊद, जे मोठे मोठे डॉन्स, मी लहान असताना डॉनला बघितलं आमच्या एरियामध्ये यायचा तो. आणि त्या एरियामध्ये मी मोठा झालोय आणि जे जे हॉस्पिटल म्हणून ती जागा आहे तिकडे माझा जन्म झाला. बाजूलाच आमचं बिल्डिंग होती. हळूहळू, कारण की बाबा क्रिकेट खेळत असल्यामुळे तर क्रिकेटची आवड तर लहानपणापासूनच होती आणि त्यांना मी बघायचो लहान असताना. पण ते एक्सपिरियन्स जसा असा होता की शाळेला आम्ही चालत वगैरे जायचो, त्यामुळे KG पासून ते 5वीपर्यंत मी कधी बसने गेलो नाहीये. तर मी 20 ते 25 मिनिटं वॉकिंग मी माझे भाऊ सगळे चालत जायचो. तर आवर लेडी ऑफ डोलर्स म्हणून शाळा आहे मरीन लाईन्सला, तर तिकडे मी सकाळी लवकरात लवकर उठून मी शाळेत जायचो. आणि तसंच त्या वातावरणात मी मोठा झालो. क्रिकेट तर पहिल्यापासूनच होतं, आवड प्रेम म्हणावं जे काय असेल ते मला ते वडिलांमुळे झालं. आणि त्याच्यानंतर, कारण की भेंडी बाजारात खूप असे इन्सिडेंट झाले तिकडे की असं वाटत होतं की सोडून द्यावा तिकडून, एवढी मारामारी व्हायची तिकडे, एवढे मर्डर्स व्हायचे तिकडे.
अरे बापरे.
तर त्या याच्यातून घाबरून आमचं लहानपण असं निघून गेलं.
तुम्ही म्हणालात की लहानपणापासून तुम्हाला क्रिकेट आवडायचं आणि बाबांमुळे तुम्हाला त्याची कुठेतरी आवड निर्माण झाली, पण पहिली मॅच मला आठवतं की मी लहान असताना, मी 80s किड असल्यामुळे आय रिमेंबर की आमच्याकडे कलर टीव्ही नसायचा. ते असं असतं ना की आपल्या कॉलनीमध्ये एक तरी घर असतं जिथे एखादा कलर टीव्ही असतो आणि मग तिथे पळत जाऊन जायचं आणि मग तिथे बसायचं आणि त्यावेळेस कोणी अडवायचंही नाही की यायचं नाही आतमध्ये वगैरे. सो मला सांगा, तुम्ही तुमची पहिली क्रिकेट मॅच जी आहे ती कधी बघितली होती, ते आठवत आहे का?
ते माझ्या बाबांची, बाबा मला घेऊन जायचे दर रविवारी त्यांची मॅच असायची. तर मी तिकडे लास्ट 3 वर्षाचा होतो.
अरे,
तर घेऊन जायचो बाबा मला घेऊन जायचे आणि जाऊन तिकडे त्यांची किट बॅग असायची सगळ्या संपूर्ण टीमची. तर किट बॅग वरती जाऊन मी झोपायचो. मॅच तर बघायचो नाही, पण दुपारनंतर म्हणजे जेवल्यानंतर लंच व्हायचा जसं टीमचा, त्यावेळी मी उठायचो आणि मग प्रॅक्टिस करायचो. आणि मी फर्स्ट टाइम बघितलं असं म्हणजे माझ्या बाबांना बघितलं बॉलिंग करताना. ते खूप फास्ट बॉलर चांगले होते आणि म्हणजे मी सांगेन की त्यांचं फक्त हुकलं की नशीब नव्हतं त्यांचं, नाहीतर इंडिया, ते माझ्या अगोदर इंडिया खेळले असते. तर त्यांना मी बाबांना फर्स्ट टाइम मी बघितलं असं क्रिकेट खेळताना आणि मग तसंच तशी आवड सुरू झाली. पण रिअल अशी मॅच तर बाबांमुळे सगळे ते वानखेडे स्टेडियमवरती मॅचेस असायचे. तर मी 3 वर्षाचा 4 वर्षाचा होतो, त्याही जाऊन वानखेडे स्टेडियमवर मध्ये बसून इंडियाची मॅचेस बघितले. म्हणजे सगळे आमचे लेजंड्स, 72 बॉर्न होतो, तर 75 ज्या ज्या टीम झाल्या ते जाऊन मी प्रत्यक्ष मी लाईव्ह मॅच बघितली, ती पण इंडियन टीमची होती.
सो टीव्ही पेक्षाही जास्त जवळून तुम्ही अशी लाईव्ह मॅच बघितली आणि त्यामुळे कदाचित ते खूप लवकर ग्रॅप करायची इच्छा मनात झाली.
हो, झाली असं मला वाटत होतं की मी पण मैदानात होतो त्यावेळी. 75 ची गोष्ट करतोय, 85 भेंडी बाजारातून मी आम्ही कांजूर मारला आलो.
बर.
तर तशी चालू हळूहळू चालू झालं. मग 7 किंवा 8 वर्षाचा असताना मी एक सिलेक्शन ट्रायलसाठी गेलो होतो. ते माझे पहिले गुरुजी होते, ते म्हणजे अशोक टिपनेस म्हणून, ते आता नाही आहेत, पण ते खरं माझे पहिले गुरु. त्यांनी मला शिकवलं सीझन बॉल, म्हणजे आम्ही टेनिस बॉलने खेळायचो आणि आमची चाल अशी होती की दोन्ही बाजूला असे आणि मध्ये एक ग्राउंड सारखं होतं, त्याच्यात खेळत तर आम्ही असे तीन माळ्याची बिल्डिंग असायची का फर्स्ट फ्लोअर वरती मारले दोन रन वगैरे, तर असे नियम जुते मी नियमाचं पालन नाही करायचो, मी सिक्सर्स मारायचो सारखे. आणि एवढे एवढ्या काचा फोडल्या आहेत, काळवणात बॉल पडलाय आणि ते जसा बॉल काळवणात जायचं ते घ्यायचे ते लोक बॉल अर्धा करून परत फेकून द्यायचे.
अरे अरे काय सांगता, इतके वैतागले होते.
हो वैतागले म्हणजे आम्ही कधी पण खेळायचो.
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कट इट.